आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रालोआच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावावर नेता म्हणून शिक्कामोर्तब. संसदीय नेत्याची उद्या निवड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा. 17वी लोकसभा विसर्जित. पुढील हालचालींबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत मंथन. राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वतःकडे घेत उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची देवेंद्र फडणवीस यांची विनंती. आणि राज्यात मोसमी पाऊस लवकरच दाखल होणार. आता सविस्तर बातम्या. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची रणनीती ठरवण्याकरता भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत रालोआच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर संसदीय नेत्याची निवड 7 जून रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान, तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इत्यादी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित रालोआला 293 जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीला 234 जागांवर समाधान मानावं लागलं. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधान पदाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा प्रथेनुसार विसर्जित केली आणि 18वी लोकसभा आणि नवं सरकार स्थापन होईपर्यंत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला पदावर राहण्याची विनंती केली. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. दरम्यान नव्या सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी उद्या 7 जून रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पुढील रणनीतीबाबत मंथन करण्यात आलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कल्पना सोरेन, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की युती भागीदारांनी देशातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वतः घेऊन पक्षात पूर्णवेळ काम करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आपण केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत आल्यानंतर भाजपा संविधान बदलेल असा प्रचार विरोधकांनी केला आणि या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो. शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, अल्पसंख्याक समुदायात असुरक्षिततेची भावना या गोष्टीही आपल्या पराभवाला कारण ठरल्या असं फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून काम करण्याची गरज नसून सरकारमध्ये राहूनच मदत करावी अशी विनंती आपण फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वालाही करणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केलं होतं. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला 2 लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत असं सांगून मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर करण्यात आम्ही कमी पडलो. पराभवाची कारणमीमांसा केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसंच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेचे दीपक सावंत यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना भाजपानं पाठिंबा दिल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून 13 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी 14 जून रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 18 जून असेल. पोटनिवडणुकीसाठीचं मतदान 25 जून रोजी होईल असं महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. मुंबई आयआयटी यंदा क्वाक्कारेली सायमंड्स वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय संस्था ठरली आहे. मुंबई आयआयटीनं 100 पैकी 56.3 गुण मिळवत पहिल्या 125 पैकी 118 स्थान मिळवलं. गेल्या वर्षी आयआयटीनं 149 क्रमांकावर होती. विविध निकषांपैकी नोकरी देणाऱ्या संस्थांनी सर्वोच्च पसंतीचा दर्जा दिल्यामुळे याबाबतीत मुंबई आयआयटी जागतिक स्तरावर 63 क्रमांकावर आहे. संस्थेचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या यशाचं श्रेय प्राध्यापक विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांना दिलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राज्यभर काल विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे महानगरपालिकेच्या वतीनं 5 वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचा वृक्ष वाढदिवस साजरा करण्यात आला. धुळे शहर आणि परिसरात 5 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केला असून त्याकरता महापालिकेनं कृती आराखडा तयार केला आहे असं महापालिकेचे प्रशासक आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सांगितलं. प्रत्येक व्यक्तीसाठी माझं आरोग्य माझी जबाबदारी हा संकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे असं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कालिटकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठ आणि नाशिकचं नामकू रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. देशात मधुमेह रक्तदाब आणि अॅनिमिया रोगांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून यासाठी प्रतिबंध आणि वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या. पुण्याच्या चेल्लाराम फाउंडेशन समवेत मधुमेहासंदर्भात आयुर्वेदिक औषधं आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प हाती घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. न्यूयॉर्कमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा संघ 16 षटकात 96 धावा करू शकला. हार्दिक पंड्यानं 3 तर जसप्रीत बुमराहनं 2 गडी बाद केले. भारतानं 13व्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. कर्णधार रोहित शर्मानं 52 तर ऋषभ पंतनं 36 धावा केल्या. यानंतरचा भारताचा सामना पाकिस्तानसोबत 9 तारखेला तर सहआयोजक अमेरिकेसोबत 12 तारखेला होणार आहे. द्वितीय मानांकित रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन या जोडीचा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना आज होणार आहे. यामुळे रोलँग एरो इथं पुरुषांच्या उपांत्य फेरीत रोहननं दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. यापूर्वी रोहननं कॅनडाच्या गॅब्रिएलाच्या साथीनं 2017 या स्पर्धेतील मिश्र दुहेरीचं अजिंक्यपद मिळवलं होतं. राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारी पावसानं दमदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात देगलूर इथंही काल विजांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीसाठी लागले आहेत. धुळे शहरात मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि पलूस तालुक्यात काल दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात कालही संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला त्यामुळे उष्णतेची लाही कमी झाली आहे. हवामान. मोसमी पाऊस केरळपासून पुढे सरकत गोव्यात पोहोचला असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होईल. येत्या 2-3 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 4-5 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा. 17वी लोकसभा विसर्जित. पुढील हालचालींबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत मंथन. राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वतःकडे घेत उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची देवेंद्र फडणवीस यांची विनंती. आणि राज्यात मोसमी पाऊस लवकरच दाखल होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.